चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
जिल्ह्यात 48,600 हेक्टर ऊस पाण्याखाली। गेल्या 8 दिवसापासून जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे। पुराचं पाणी विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील 48,600 हेक्टरवरील ऊस पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक नजर अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे। त्यामुळे सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचंही नुकसान झालं आहे। तसंच 68,600 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे। गेले 8 दिवस पडणाऱ्या पावसामुळं जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं। राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली, कडवी आदी धरणातून होणारा पाण्याचा मोठ्या प्रमाणावरील विसर्ग, संततधार पाऊस यामुळं पाण्याची पातळी वाढतच राहिली। त्यामुळं दूधगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, पंचगंगा, कासारी आदी नद्यांच्या काठावरील ऊस पीक मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलं। जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी आणि गगनबावडा तालुक्याचा काही भाग या परिसरात ऊस पीक पाण्याखाली गेलं आहे। पाण्याखाली पिकं गेलेलं सर्वाधिक क्षेत्र शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील आहे। त्याखालोखाल करवीर तालुक्यातील पिकं पाण्याखाली गेली आहेत। काही दिवसांपूर्वी पावसानं उघडीप दिल्यामुळं पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली होती। 1,45,000 हेक्टरवर ऊसाची लागवड होते। यंदा सुरुवातीला पावसाची संततधार होती, त्यानंतर काही काळ पावसाचा खंड पडला। गेले 6 दिवस पावसाची पुन्हा संततधार सुरू आहे। ऊस पिकाखालील क्षेत्रात पाणी साचून राहिलं आहे। सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यामुळं ऊस पीक गारठण्याची आणि ऊसाची वाढ खुंटण्याची शक्यता अधिक आहे। ऊस उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे। यंदाच्या खरीप हंगामात 53,000 हेक्टरवर सोयाबीन तर 42 हेक्टरवर भुईमुगाची लागवड झाली आहे। पाण्यामुळं काही ठिकाणी ही पिकं कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तसंच इतरत्रही पाण्याचा निचरा न झाल्यास भुईमूग आणि सोयाबीन पिकं वाया जाण्याची शक्यता आहे।